असे हे विठुरायाचे लाडके भक्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले असतील. तेथील विठुरायाच्या दर्शनासाठी लागलेल्या त्या लांबच लांब रांगा पाहून ते पांडुरंगाला म्हणतात, हे पंढरीनाथा पांडुरंगा, हा किती तुझा संसार जो दिवसेदिवस वाढतच आहे आणि या संसाराचा भार तू एकटा शिरावर घेऊन वर्षानुवर्षे वाहतो आहेस. धन्य आहे तुझी पांडुरंगा, धन्य.
धन्य पांडुरंगा पंढरीला किती तुझा संसार.